नमस्कार, मी अमिता बडे। ऐकूयात काही ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपली। या टप्प्यात राज्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा पक्षाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत जाहीर केला। अपारंपरिक वीज निर्मितीला चालना, उद्योगांना प्राधान्य, कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ, शेतकरी सन्मान निधीत भरीव वाढ, मुद्रा कर्ज योजनेत मर्यादित वाढ, जातीनिहाय जनगणना, वनक्षेत्रात पाण्याचे साठे निर्माण व्हावेत यासाठी योजना ही या जाहीरनाम्याची ठळक वैशिष्ट्ये असल्याचं त्यांनी सांगितलं। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते। महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनीही आज अर्ज दाखल केला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला। मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील अर्ज दाखल केला। तापमानाचा वाढता पारा, हवामान विभागानं वर्तवलेला उष्णतेच्या लाटेचा अंदाज या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगानं विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज बैठक घेतली। या बैठकीत उष्णतेची लाट आणि त्याच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीला हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आणि आरोग्य मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित होते। बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत 17 वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी समाजमाध्यमावरून त्याचं अभिनंदन केलं आहे। कॅनडा टोरांटो इथं झालेली फिडेक कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 560 अंकांची वाढ झाली आणि तो 73,649 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 189 अंकांची वाढ नोंदवत 22,336 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।